अहोरात्र चिंतांनी वेढलेल्या, विवंचनाने ग्रासलेल्या जीवनाला दिलासा म्हणजे गणपती. गणपती म्हणजे सुखसमृद्धीची मूर्तिमंत प्रतिमा, कारण त्याच्या कृपाप्रसादाने बहरलेल्या तना मनातून साकार होणार आहे तो फक्त गणेशोत्सव.
या त्याने गोड हासुनी मोठा आशीर्वाद दिला ग, त्याने गोड हासुनी मोठा आशीर्वाद दिला ग। चला चला करूया नमन गणरायाला ग, त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला ग।
त्याची माळ होती गती सतोळ्याची, चिक मोत्याची माळ होती गती सतोळ्याची। जसा गणपतीचा गोंडा सोरंगी लाल बावटा, गणपतीचा गोंडा सोरंगी लाल बावटा।